chinimandi.com पॉडकास्ट।
ब्राझीलमध्ये इथेनॉलच्या विक्रीचे रेकॉर्ड। ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी 32.8 बिलियन लिटर असं इथेनॉल विक्रीचं रेकॉर्ड झालं आहे, जे पहिल्या वर्षाच्या विक्रीच्या तुलनेत 10.5% अधिक आहे। ब्राझीलियन शुगरकेन इंडस्ट्री असोसिएशन यांनी आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की ब्राझीलच्या बाजारात गेल्या वर्षी 32.8 बिलियन लिटर इथेनॉलची विक्री झाली आहे। यामध्ये हायड्रेटेड इथेनॉलची मात्रा अधिक होती, याचा वापर शुद्ध इंधनाच्या रूपात केला जातो। या विक्रीमध्ये 22.5 बिलियन लिटर हायड्रेटेड इथेनॉल तसंच उर्वरित 10.3 बिलियन लिटर इनहायड्रस इथेनॉलच्या विक्रीचा सहभाग आहे। इनहायड्रस इथेनॉलचा वापर गॅसोलिन बरोबर केला जातो। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घटत्या किमतींमुळे ब्राझीलला इथेनॉलच्या अधिक उत्पादनावर जोर देण्यात मदत केली आहे। साखरेच्या अतिरिक्त उत्पादनानं किमती कमी केल्या आहेत आणि कारखाने आपल्या आवडत्या इथेनॉल उत्पादनाकडे वळले आहेत, कारण गॅसोलिनच्या किमती वाढत आहेत।